श्री ज्ञानेश्वरी या श्राव्य पुस्तकातील कलाकार व तंत्रज्ञ. दिग्दर्शन व संगीत राहुल रानडे. संगीत संयोजन कमलेश भडकमकर. वादक वायब्रोफोन ज्ञानेश देव. स्वरमंडल उमाशंकर शुक्ला. ध्वनिमुद्रक नितीन कायरकर, सौरभ काजरेकर, सत्यजित चिखले, अंकेश चंदनखेडे, ओमकार केळकर. ध्वनिमिश्रण अवधूत वाडकर. ध्वनिमिश्रण सहाय्य अक्षत वाडकर. ध्वनिमुद्रण आजीवासन स्टुडिओ मुंबई, बज इन स्टुडिओ मुंबई, शिवरंजनी स्टुडिओ पुणे. पर्यवेक्षक सागर साठे, चैतन्य आडकर, सागर गिजरे, दीप वझे. व्यवस्थापक अमितेश केरकर. ज्ञानेश्वरीमधील सहभागी गायक आणि गायिका अजित परब, ऋषिकेश रानडे, मनोज देसाई, धनंजय मस्कर, प्रथमेश लघाटे, नचिकेत लेले, केतन पटवर्धन, सौरभ काडगावकर, श्रीरंग भावे, चैतन्य कुलकर्णी, अनिरुद्ध जोशी, विभावरी आपटे, धनश्री देशपांडे, शमिका भिडे, कार्तिकी गायकवाड, शाल्मली सुखटणकर, आसावरी बोधनकर जोशी, केतकी भावे जोशी, मुग्धा वैशंपायन, शरयू दाते, सुस्मिरता डवाळकर, प्राजक्ता जोशी रानडे. विशेष आभार श्रीमती धनश्री लेले. निर्मिती प्रमुख व संयोजक गिरीश पत्के, राज्य मराठी विकास संस्था. निर्मिती श्री संजय कृष्णाजी पाटील, संचालक राज्य मराठी विकास संस्था. एक विशेष सूचना, ज्ञानेश्वरी या श्राव्य पुस्तकाचे सर्व अधिकार राज्य मराठी विकास संस्थेकडे आहेत. या श्राव्य पुस्तकाची कोणत्याही स्वरूपात नक्कल करणे, कोणत्याही माध्यमाद्वारे त्याची विक्री करणे अथवा हे श्राव्य पुस्तक आपल्या संकेतस्थळावर घालणे इत्यादी गोष्टी कायदेशीर गुन्हा आहेत. अशा गोष्टी करणाऱ्या व्यक्ती वा संस्था आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. धन्यवाद.